श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। तिसऱ्या अध्यायाचे निरूपण सुरू आहे। माऊलीचे कर्माच्या सिद्धांतावर ओघाप्रमाणे संभाषण चाललेले आहेत। कोणीही कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहू शकत नाही, कारण प्रकृतीजन्य कर्म सर्वांना करणे आहेच आणि प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे ती प्रकृती सर्व कर्म करून घेते। जे लोक नुसते कर्मेंद्रिये नुसती आवरून मनात विषयाचे चिंतन करीत राहतात, माऊली म्हणतात की ते दांभिक असतात। तया कर्म त्यागू न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते फुडे दरिद्र जाण। दरिद्र शब्द वापरला माऊलींनी, म्हणजे सोंग करणारे, ढोंग करणारे, नुसतं नाटक करणारे असे त्यांना दरिद्री म्हटलेलं आहे। आणि पुढे मनाने इंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो त्याची योग्यता विशेष आहे। आणि त्यासाठी एक सुंदर ओवी माऊलींनी मांडली, जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू, बाह्य तरी रूढू लौकिकू तैसा। बाहेर सर्व लोकांसारखा साधारण दिसतो पण त्याची बात काही औरच आहे। आणि विहित कर्म तू करीत जा असं अर्जुनाला सांगितलं आणि पुढे सांगितलं की स्वधर्मा प्रित्यर्थ कर्म वाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते, म्हणून अनासक्त होऊन तू कर्म करीत जा, फळाची आसक्ती ठेवू नकोस। आणि आता येची विषयी पार्था तुझं सांगेन एकी मी कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली। आता पुढे ब्रह्मदेवानी सांगितलेली एक कथा इथे परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहे। 10व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आज पाहूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः, अनेन प्रसविष्यद्व मेषवोस्विष्ट कामधुक। पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हणाला की या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या, हा यज्ञ तुमच्या सर्व इष्ट कामना पूर्ण करील। तै नित्य त्याग सहिते सृजिली भूते समस्ते परी नेण तिची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणणी। ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवाश्रयो काय येथ आम्हा, तब म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रती। तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मुची विहिलासे, या ते उपासा मग आपैसे काम पुरती। तुम्ही व्रते नियमून करावे शरीराते न पिळावे, दुरी केही न वचावे तीर्थासिगा। योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा। तेव्हा नित्य यज्ञा सहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले, कोणी त्या ब्रह्मदेवाने, परंतु यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते, कारण त्यांना हे माहीतच नव्हतं यज्ञ कसं करायचं। त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा या लोकात आम्हाला आधार काय। तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे, याचे आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही, शरीराला पीडा देण्याची गरज नाही व दूर कोठे तीर्थाला जाण्याचेही काही कारण नाही. योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधने अथवा मंत्रतंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल, तर ह्या भानगडीत काही तुम्ही पडू नका, अशी काही कर्मे तुम्ही करू नका. देवतांतरान भजावे हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतीते जियापरी, तैसा स्वधर्म रूपमखू हाची सेव्यू तुम्हायकू, ऐसे सत्यलोक नायकू म्हणता जाहला. देखा स्वधर्माते भजाल तरी काम देनुहा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते सदा. आपला स्वधर्म सोडून अन्य देवतांचे भजन करण्याचे काहीच कारण नाही, असे ब्रह्मदेवांनी सांगितले. तुम्ही त्रास न घेता स्वधर्माचे आचरण करा आणि असा स्वधर्म रूप यज्ञ करा. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एक निष्ठेने भजते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता या यज्ञाचेच आचरण करा. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्म रूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. स्वधर्म रूपी यज्ञ, याप्रमाणे सत्य लोकांचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला. पहा, स्वधर्माचे जर आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा पुरविल. मग लोक हो, ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला कधीच सोडणार नाही, असा उपदेश ब्रह्मदेवाने केला. देवान भाव्यतानेन ते देवा भावयन्तु आहा, परस्परं भावयन्तः श्रेया परमो आप्स्यथ. या यज्ञाच्या योगाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, म्हणजे ते देव तुमची समृद्धी करतील. परस्परांची म्हणजे देवांची आणि तुमची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्या. जेणे करूनी समस्ता परितोषु होईल देवता, मग ते तुम्हा इप्सितार्था ते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता, योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवतांते भजाल देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछी तही पुरेल मानसिचे. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक हो आल, म्हणिये तुमते मागतील महारिद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी. पुढे ब्रह्मदेव सांगू लागला, कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय पूर्ण करतील, ते देतील. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील, अशी एकमेकांवर जेव्हा प्रीती जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारिद्धी विचारतील. ऋतुपती वसंताच्या द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलभार आणि सौंदर्यासह निरंतर सेवा करते, त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत देवच तुमच्या मागे शोध काढीत येईल असा ब्रह्मदेव सांगू लागला. थोडक्यात ब्रह्मदेवाने हे सांगितलं की तुम्हाला जो बांधून दिलेला धर्म आहे त्या स्वधर्माचे फक्त तुम्ही आचरण कराल. मग हा स्वधर्मरूपी यज्ञ केला की मग तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आता पहा, हे गीताशास्त्र 5,500 वर्ष जुनं. त्याच्याही पूर्वी वेदिक काळ होता. त्या वेदिक काळाच्या आधीचा जो काळ होता त्यावेळी त्यावेळीची ही गोष्ट असावी आणि त्या गोष्टीमध्ये परत परत यज्ञाचा उल्लेख येतो. तर त्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी यज्ञ हाच एक ऑप्शन होता, एक अल्टरनेटिव्ह होता किंवा समाधान होते. कोणी आजारी असेल तर यज्ञ करणे, कुठली समस्या असेल तर यज्ञ करणे, सण करायचा असेल तर यज्ञ करणे, बली द्यायचं असेल तर यज्ञ कर, सर्व गोष्टींसाठी यज्ञच एकमात्र उपाय होता. तर त्या यज्ञाच्या माध्यमातूनच ब्रह्मदेवांनी सांगितले की स्वतःच्या धर्माचं आचरण करा, कारण तेव्हा वर्णाश्रम धर्म पद्धती निर्माण झालेली होती. तुमचे नियोजित केलेले काम, ज्याला आज आपण आपले विहित कर्म म्हणतो, ते विहित कर्म तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला इतर सगळं काही करायची गरज नाही. इष्टान भोगान हि वो देवा द्यास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंगतेस्तेन एव स. यज्ञाने संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्ट भोग देतील. त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो तो चोर होय. गीता काय म्हणते? त्यांना दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो तो चोर होय. तैसे सर्व सुख सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म एक निरत वर्ताल बापा. का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होनिया स्वादा विषयांचिया तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ति दिधली पुरी तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. पहा, त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल. अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. आणि याउलट सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो, यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्मरूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, त्याचे काय होईल? विमुखो होईल गुरुभक्ती आदरू न करील तिथी संतोषू ने दिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगा सक्तू होईल जो. तया मग अपावो थोरू आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी कानी दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाशुजाय। जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही, अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्मत्त होऊन केवळ भोगामध्ये गढून जाईल, त्याला मोठा धोका आहे। तो असा की त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल। हे पहा, मिळवलेले भोगसुद्धा त्याला भोगाव्यास मिळणार नाहीत। जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाही किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी राहत नाही, जसा दिवा मालवल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लुप्त झाला तर सर्व सुखांचे आश्रयस्थान हे नाहीसे होते। धर्म म्हणजे स्वधर्म कर्म, तो ते जर केले नाही तर सर्व सुख हरवून जातात। जैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती नघडे, आईका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे। म्हणवणी स्वधर्मू जो सांडिल, तया ते काळू दंडिल, चोरू म्हणून हरिल सर्वस्वतयाचे। मग सकळ दोष भवते गिवसोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशानाते भूते जैशी। तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके, दैन्य जात तितुके तेथे चिवसे। ऐसे होयतया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता, परी कल्पांति ही सर्वथा प्राणी गण हो। याप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही। हे प्रजा हो, हे नीट ऐका, असे ब्रह्मदेव म्हणाला। म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील, आणि तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल। रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाचे स्मशान व्यापून टाकतात, अगदी त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात। त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे आणि सर्व दैन्ये त्याच्याजवळच राहतात। त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते। आणि मग हे प्रजा हो, कितीही आक्रोश केला तरी कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही। म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु। जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेणे पाडे विसंबोने। म्हणून तुम्ही समस्ती आपुलालिया कर्मे उचिती, नीरत व्हावे पुढत पुढती म्हणिपतसे। म्हणून स्वधर्म आचरण कधी सोडू नये, इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये, असा ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला। ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मासे मरण पावतात, त्याप्रमाणे स्वधर्म आचरणाच्या त्यागाने मनुष्याचा पूर्ण नाश होतो। म्हणून त्याने ह्या स्वधर्म आचरणाला कधी सोडू नये। म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे, हेच माझे वारंवार सांगणे आहे, असे ब्रह्मदेव सांगू लागले।
यज्ञशिष्टाशिष्टाष्टन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषे, भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणा।
यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात। जे यज्ञ न करता केवळ स्वतःकरिता पाकसिद्धी करतात ते पापी लोक पाप भक्षण करतात।
देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो वसतिये समृद्धि विनियोगु करी। गुरु गोत्र अग्नि पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादि की यजी पितरोधीषे। या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करीता हूत शेष स्वभावता उरे जे जे। ते सुख आपुल्या घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्य चीते निवारी कल्मशाते। ते यज्ञावशिष्ट भोगी मनोनी सांडिजे तो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धि। की तत्वनिष्ठु जैसा नागद्वे भ्रांति लेशा तो शेष भोगी तैसा ना कड़े दोषा। मनोनी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मी ची विनियोगी जे मगवरे ते भोगिजे संतोषेसी।
पहा, निर्हेतुक बुद्धीने स्वधर्म आचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, लक्षपूर्वक ऐका, निर्हेतुक बुद्धीने म्हणजे कुठलाही हेतू न धरता, आशा नाही, कोणताही हेतू न धरता स्वधर्म आचरण करण्यात जो आपली संपत्ती विनियोग करतो, आपले इन्व्हेस्टमेंट करतो किंवा एक्सपेंडिचर करतो, गुरु गोत्र व अग्नि यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरिता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो। नैमित्तिक कर्मे, आता बघा, आपण ज्ञानेश्वरी वाचताना बरेचदा आपल्याला शब्द येतो विहित कर्मे, निहित कर्मे, नैमित्तिक कर्मे। हे नैमित्तिक कर्मे म्हणजे निमित्त, ज्या प्रत्येक निमित्ताच्या वेळी करायची कर्मे, जसे पितृपूजन करणे, पितरांना घास दाखवणे, घास भरवणे, यासारखे काही कर्म हे नैमित्तिक कर्म म्हणतात। विहित कर्म जे आपल्या वाट्याला आलेली कर्म आहे, आपण सर्व्हिस करत असू तर ते सर्व्हिस करण्याची तुमची जी ड्युटी आहे ते तुमचं कर्म, शेतकरी असाल तर शेती करण्याचं तुमचं कर्म, हे झाले तुमचे विहित कर्म। निहित किंवा निषिद्ध कर्म जे शास्त्राने करू नका म्हणून सांगितलेले आहे ते सगळे आप तुमचे निषिद्ध कर्म किंवा निहित कर्म, याचा परत परत उल्लेख येईल म्हणून आताच तुम्हाला हे क्लॅरिटी करून दिलेली आहे। या विहित कर्म आचरणारूप यज्ञाने, विहित कर्म, या विहित कर्म आचरणारूप यज्ञाने यज्ञपुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील, यज्ञशेष त्याचे त्याचे आपल्या घरी आपल्या लेकरा बाळांसह कुटुंबासह सुखाने सेवन करावे, आणि असे जो करतो ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते, ते यज्ञातील अवशेष तो भोगतो। म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता महारोग रोग्याला सोडून जातात, अगदी त्याप्रमाणे ही सर्व पातके त्यास सोडून जातात। अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मभ्रांतीला यत्किंचितही वश होत नाही, त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तळाख्यात अजिबात सापडत नाही। म्हणून स्वधर्म आचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे, आणि मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा।
हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा मुरारी सांगे। जे देहची आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणि काही। हे यज्ञोपकरण सकळ नेण तसांते बरळ अहम बुद्धी केवळ भोग पाहती। इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण। जे संपत्ति जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी।
अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या तऱ्हेने वागू नये, अशी ही सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि ही ओरिजिनल कथा ब्रह्मदेवानी प्रजेला सांगितली होती। आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि ज्यास या पलीकडे दुसरं काहीच माहीत नसते, ते बरळलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता त्या सर्व संपत्तीचा केवळ स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी विषय उपभोग घेण्यास प्रवृत्त होतात। इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात। ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुतः पापच सेवन करतात असे समज। वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे असे समजावे, मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी। आता आजच्या काळात आपण जर विचार केला तर यज्ञ म्हणजे काय? आजच्या काळातील यज्ञ म्हणजे सर्वसामान्यांसाठी, समाजासाठी, जनतेसाठी, कम्युनिटीसाठी जे वेलफेअरची कामं आहेत, ती वेलफेअरची कामं म्हणजे कल्याणाची कामं, समाज कल्याणाची कामं म्हणजे ती आज यज्ञ म्हणून समजली जातात। यज्ञाचं खरं स्वरूप ती आहे आणि स्वधर्म आचरण करून जे काही असेल त्याचं लोककल्याणासाठी उपयोग करा असं इथे याचा आपण असा अर्थ धरूया।
हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख, निपजवीती पाक नानाविध, जिही यज्ञो सिद्धि जाये परेशा तोषु होये, ते हे सामान्य अन्न न होय म्हणोनिया। हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतु कारण विश्वायया।
अशा रीतीने वागायला शिकायला पाहिजे आणि अशा रीतीने वागायचे टाकून ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरिता नाना प्रकारची पक्वान्ने तयार करतात। ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न कमी योग्यतेचे आखू नये, म्हणून ते अन्न सामान्य समजू नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे समज। कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे। मंडळी, आपल्याला माहिती आहे आपले जुने लोक, आपले पूर्वज, आपले आजी आजोबा, वडील वडीलधारी माणसे सर्व म्हणायचे उष्ट टाकू नका। आजच्या युगात जवळपास 30% आपण वेस्ट करत असतो, फूड वेस्ट म्हणतात, खाद्यसामुग्रीचं वेस्टेज जवळजवळ 30% होत असते। आता हे 30% वेस्टेज जे आहे त्याची लिंक या गीताशास्त्रात आहे। गीताशास्त्रात हे सांगण्यात आलं आहे की अन्न जे आहे ते पूर्ण परब्रह्म आहे, जाणीजे यज्ञ जाणीजे पूर्ण ब्रह्म, आणि म्हणून याचा फार काळजीपूर्वक वापर करायला पाहिजे, याचा काळजीपूर्वक विनियोग पण करायला पाहिजे आणि वेस्ट जाऊ नये अशी पूर्ण आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा शिकवणूक द्यायला पाहिजे। ते अन्न हे सामान्य समजू नये, हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया। आता त्या काळात ब्रह्मदेवाने जो उपदेश केला होता आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्याप्रमाणे आणखीन अन्नाचं काय महत्त्व आहे, अन्नापासून कसे सर्व प्रकारची भूतं निर्माण होतात, पावसापासून अन्न तयार होते, ही सगळी लिंक पुढच्या भागात आपण पाहणार आहोत। मंडळी, आज 10 ते 13 ही श्लोकसंख्या 3 अध्यायाची आपण पूर्ण केली, पुढचा भाग आपण उद्या घेणार आहोत।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।